चितर क्रमांक 34 आजारीपणा। देवाचे लोक बीमार पडतात तेव्हा काय करू शकतात? ते लोक देवाची प्रार्थना आणि विश्वास करू शकतात की जे काही देवाला बरं वाटते ते तो करतो। जर परमेश्वराची इच्छा असली तर आजारी माणसाला बरं करण्यासाठी तो योग्य उपाय आणि चांगली दवा मिळण्यासाठी मदत करू शकते। परमेश्वर आमच्यावर प्रेम करते। आपल्या लेकराला काही झालं तर तो आपल्या ताब्यात घेते। परमेश्वर विश्वासी लोकांचं सैतानापासून राखण करते। म्हणून आम्ही कोणत्याही वाईट गोष्टीला भ्यायचं नाही। जर काही ही संकट आमच्यावर आलं तर देवावर सोपून द्यायचं। प्रभू येशू आम्हाला शांती देईल।